आता आपली हजार नाव म्हणून झालेली आहेत. याच्या पुढचा जो पूजेचा विधी आहे तो मी सांगतो. आता देवाच्या समोर उदबत्ती लावा. मी मंत्र म्हणतो, श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः धूपम समर्पयामि. आता निरांजन वाळा. दीपम समर्पयामि. नैवेद्य दाखवा. नैवेद्यम गृह्यताम देव भक्तिम मे यचदाम कुरु ईप्सितम मे वरम देहि परत्रम च परांगतिम शर्करा खंड खाद्यानि दधि क्षीर घृतानि च आहारम भक्ष भोज्यं च नैवेद्यम प्रतिगृह्यताम श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः सह्यावक नैवेद्यम समर्पयामि. जो सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून केलेला आहे ते पातेला आणून ठेवा, त्याच्यावर एक तुळशीपत्र ठेवा आणि नैवेद्य नेहमीप्रमाणे दाखवा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. पुन्हा एकदा पाणी फिरवा. मध्ये पाणी समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. उत्तरापोषण समर्पयामि. हस्त प्रक्षालन समर्पयामि. मुख प्रक्षालन समर्पयामि. करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि. आता तीनदा पाणी सोडा. आता म्हणत मी मंत्र म्हटलेच आहे. त्याच्यानंतर देवाला देवापुढे विडा ठेवा. कर्पूरैला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम पुगी फलम महदिव्यम नागवल्ली दलैर्युतम कर्पूरैला समायुक्तम तांबूलम प्रतिगृह्यताम. दोन विड्यांच्या पानावर सुपारी पैसा ठेवलं, त्याच्यावर पाणी सोडलं. आता देवापुढे श्रीफल म्हणजे नारळ ठेवून त्याच्यावर कुंकू लावा. एक केळं, एक पेरू, एक नारिंग इत्यादी फळं जी आणली असतील ती ठेवा आणि त्याच्यावर पाणी सोडा. मी मंत्र म्हणतो, फलेन फलितम सर्वम त्रैलोक्यम सचराचरम तस्मात फल प्रदानेन सफलास्युर्मनोरथा. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः विविध फलानी नारिकेल फलम च समर्पयामि नमस्करोमि. आता श्री सत्यनारायणाला त्या समोर कापूर लावा आणि ओवाळा. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः महानीरांजन दीपम समर्पयामि. श्री सत्यनारायणाय नमः कर्पूरादिक्य आर्तिक्य दीपम समर्पयामि नमस्करोमि. नमस्कार करा. आता शेवट प्रार्थना करायची. आपल्या भोवती उजवीकडून डावीकडे वाटोळ फिरा, प्रदक्षिणा घाला आणि म्हणा, या अनिकानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानी विनश्यंती प्रदक्षिण पदे पदे. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः प्रदक्षिणाम समर्पयामि. आता नमस्सर्वाहितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः. श्री सत्यनारायणाय नमः नमस्कारम समर्पयामि. देवापुढे किंचित उजव्या बाजूला सरून साष्टांग नमस्कार घालावा. आता सत्यनारायणाला मंत्रपुष्प म्हणजे फुलं आणि अक्षतावहा. मी मंत्र म्हणतो, श्री सत्यनारायणाय सांगाय सपरिवाराय नमः मंत्रपुष्पम समर्पयामि. आता प्रार्थना करायची. आपल्या या पूजेत काही चुकलं असलं तर त्याची देवानं क्षमा करावी. आवाहनम न जानामि न जानामि तवार्चनम पूजाम चैव न जानामि क्षमस्व परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत् पूजितं मया देव परिपूर्णम तदस्तु मे सत्यनारायणं देवं मन्देयं कामदं प्रभुं लीलया वितरं विश्वं येन तस्मै नमो नमः रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामावश्य देहि मे यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्देतमच्युतम् श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः प्रार्थना समर्पयामि प्रार्थना समर्पयामि. अनेन कृत षोडशोपचार पूजनेन तेन श्री सत्यनारायण सांगः सपरिवारः पीयताम् ओम तत्सत्. आता उजव्या तारून तमनात पाणी सोडावं. आता पोथी म्हणून जी असते सत्यनारायणाच्या कथेची पोथी तिची पूजा करायची आहे. ती पोथी इथे नसल्यापुढे आपल्या समोर तांदूळ ठेवा, त्याच्यावर एक सुपारी ठेवा आणि त्या सुपारीला गंध अक्षता फुल वाहा. अनेन कृत सरस्वती पूजनेन तेन श्री सरस्वती प्रियताम. आता ब्राह्मणाची पूजा करायची आहे पण इथे ब्राह्मण प्रत्यक्ष नाहीयेत म्हणून तांदूळ ठेवा, त्याच्यावर सुपारी ठेवा आणि त्या ब्राह्मणांना ब्राह्मण समजून त्याला नमस्कार करा. गंधा पांतु संवंगल्यम चास्तु अक्षता पांतु आयुष्यमस्तु पुण्य पुष्पं पातु सौश्रेयसमस्तु तांबूलं पातु ऐश्वर्यमस्तु दक्षिणा पांतु बहुदेयं चास्तु दीर्घमायु श्रेया शान्तिः पुष्टिः तुष्टिश्चास्तु नमोस्तु अनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादा शिशुरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. सकलाराधनैः स्वर्गितमस्तु, अस्तु सकलाराधनैः स्वर्गितम्। आता तीर्थ घ्यायचा आणि प्रसाद घ्यायचा मंत्र सांगतो। आरती झाल्यानंतर आपण सर्वांना तीर्थ प्रसाद वाटायचा आहे। अकाल मृत्युहरणम सर्वव्याधि विनाशनम विष्णु पादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम पादोदकम सत्यदेव नरो यः पिबते तव तस्यांतर्गत जम पापं नश्यते नात्र संशयः। आता प्रसाद घेण्याचा मंत्र आहे का? नारायण प्रसादम तू गृहीत्वा भक्तिभावता सर्वान कामान वाप्नोती प्रेत्य सायुज्यम आप्नुयात। अथ जर दंपत्य भोजन घालायचं असेल तर तसा संकल्प सोडायचा की यथाकाल आम्ही दंपती भोजन घालू। आता उत्तर पूजा थोडक्यात आहे का? श्री सत्यनारायण प्रीत्यर्थम गंधादि पंचोपचारही पूजनम करीशे। देवाला गंध अक्षता हळदी कुंकू आणि फूल वगैरे सगळं वाहिलं। श्री सत्यनारायण महा धूपम समर्पयामी दीपम समर्पयामी महानैवेद्यम समर्पयामी। आता जे नैवेद्याचं पान तयार केलं असेल जेवणाचं ते ताटीस आणून ठेवा आणि ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवा। नेहमीप्रमाणे नैवेद्य दाखवावा। एवढं झाल्यानंतर आता मी पोथीतील कथा मराठीतून सांगणार आहे, ती ऐका। आता श्री सत्यनारायणाची जी पूजेची पोथी आहे त्याचा संक्षिप्त असा मराठी अनुवाद मी आपणाला सांगतो। एकदा नैमिषारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषीने पुराण सांगणाऱ्या सुताना प्रश्न विचारला। ऋषी म्हणाले, हे मनुश्रेष्ठा, मनातील सर्व कर्मे कोणत्या व्रताने अथवा तपश्चर्येने मिळतात त्या ऐकण्याची इच्छा आहे, कृपा करून सांगा। सूत म्हणतात, मुनी हो, नारदाने आज प्रश्न भगवान विष्णूला विचारला, त्यावेळी विष्णूंनी नारदांना जे सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो। नारदानी पृथ्वीवरील सर्व लोक फार दुःखात आहेत असं पाहून वैकुंठात जाऊन श्री विष्णूची स्तुती केली आणि त्यांनी त्यांना प्रार्थना केली की हे भगवंता, जेणेकरून या पृथ्वी तलावरील लोक दुःखातून मुक्त होतील असा उपाय सांगावा। तेव्हा विष्णू म्हणाले की ठीक आहे नारदा, मी तुला अतिशय त्वरित फल देणार असं व्रत सांगतो। हे नारदा, तुझ्यावर माझे प्रेम असल्यामुळे स्वर्गलोकात किंवा मनुष्यलोकात आजपर्यंत कोणालाही माहीत नसलेलं व महापुण्यकारक असं व्रत मी तुला सांगणार आहे। या व्रताला सत्यनारायण असं म्हणतात। हे व्रत विधीपूर्वक केलं असता मनुष्य या लोकी सर्व काळ सुखभोगून शेवटी आनंदरूप मोक्षपदाला जातो। भगवान विष्णूंचे भाषण ऐकून नारद विष्णूला म्हणाले, हे नारायणा, या व्रताचे फळ काय आहे, याचा विधी काय आहे, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सर्व मला सविस्तर सांगावे। नारदांचे भाषण ऐकून भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत दुःख शोक यांचा नाश करणारे असून धनधान यांची समृद्धी करणारे आहे, सौभाग्य व संतती देणारे आहे, सर्व कार्यात विजयी करणारे आहे। हे व्रत भक्ती व श्रद्धाने युक्त होऊन ब्राह्मण व बांधव यांच्यासह धर्मावर निष्ठा ठेवून प्रदोष काळी सत्यनारायणाचे पूजन करावे। केळी दूध शुद्ध तूप साखर गवा यांचा केलेला प्रसाद भक्तीभूयुक्त करणारे सत्यनारायणाला अर्पण करावा। गव्हा चारा न मिळेल तर तांदूळा चारावा घ्यावा, साखर न मिळेल तर गुळ घ्यावा, वरील सर्व वस्तू सव्वा याप्रमाणे एकत्र करून त्यांचा प्रसाद सत्यनारायणाला अर्पण करावा। आपले बांधव मित्र यांच्या सत्यनारायणाची कथा ऐकून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी, नंतर बांधव ब्राह्मण यांच्या भोजन करावे, नंतर भक्तीने प्रसाद दर्शन करून सत्यनारायणासमोर गायन वनृत्य करावे। हे पूजनादी सर्व कृत्य पवित्र देवालयात करून सत्यनारायणाचे स्मरण करीत घरी यावे किंवा आपल्या घरी देवघरात पवित्र ठिकाणी करावे। पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने व्रत केले असा मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। कलियुगात सर्व जीवांना दुःखनाशनाचा हा एक सोपा उपाय आहे। सत्यनारायण कथेरी येथे पहिला अध्याय संपला। भगवान म्हणाले, नारदा, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते आता सांगतो। एकदा भगवंतानी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व काशी नगरातल्या एका गरीब ब्राह्मणाकडे जाऊन ते म्हणाले, हे ब्राह्मणा, तू दुःखी होऊन दररोज पृथ्वीवर कशासाठी फिरतो आहेस, ते सर्व ऐकण्याची माझी इच्छा आहे। ब्राह्मणाने थोडक्यात आपल्या दारिद्र्याविषयीची कथा त्यांना सांगितली। तेव्हा वृद्ध वेषधारी सत्यनारायणाने त्यांना हे सत्यनारायणाचे व्रत सांगितले। तेव्हा त्या ब्राह्मणाने ते विधान ऐकून सत्यनारायण प्रभू ते व्रत मनोभावाने केले। तो ब्राह्मण सकाळी उठून सत्यनारायणाचे व्रत करी नसे निश्चय करून भिक्षा मागण्यासाठी गेला होता। त्याला भिक्षाही खूप मिळाली। त्याने पूजनाची सर्व तयारी करून सत्यनारायणाचे पूजन केले। तो दरिद्री ब्राह्मण या व्रतामुळे दुःखातून मुक्त झाला आणि धनधान्याने समृद्ध होऊन आनंद झाला। त्यामुळे ब्राह्मण ज्यावेळी सत्यनारायण व्रत तो करीत होता त्यावेळी त्याचे सर्व दुःख नाहीसे होईल असे वर वचन आहे। मुनीनो, याप्रमाणे नारायण भगवंताने नारदांना सत्यनारायणाचे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितलेले आहे। ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत कोणी ऐकले, कोणी प्रत्यक्ष हे व्रत केले, ते सर्व ऐकण्याची आमची इच्छा आहे. सूत म्हणाले, मुनीनो, त्या ब्राह्मणापासून एका मोळी विकाने हे व्रत ऐकले आणि असे ठरवले की आज मोळी विकून जे द्रव्य येईल त्याने मी ही पूजा करीन. योगायोगाने त्या दिवशी त्याला मोळी विकून खूप पैसे मिळाले, त्याने त्या द्रव्यातून सत्यनारायणाची पूजा केली आणि तो सुख समृद्धी युक्त झाला. या ठिकाणी सत्यनारायणाचा दुसरा अध्याय पुरा झाला. सूत्र सांगतात ऋषी हो, आणखी एक कथा याविषयी सांगतो. पूर्वी पृथ्वीवर उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता. तो जितेंद्रिय सत्यवान होता. त्याची बऱ्या पतिव्रता सुंदर वदना होती. एके दिवशी तो राजा श्रीसह नदीचे तीरावर सत्यनारायणाचे पूजन करीत होता. त्यावेळी साधू नावाचा एक वाणी व्यापारासाठी पुष्कळ घेऊन तिथे आला. त्याला मुलबाळ नव्हते. त्याने त्या राजाला विचारले, आपण हे कोणाचे पूजन करीत आहात? तेव्हा साधू वाण्याला त्या राजाने सत्यनारायणाचे व्रत यथांग सांगितले. साधू वाण्याने मनात विचार केला, आपण हे व्रत करावे किंवा ते करण्याचा संकल्प करावा. वाणीच तो, त्याने ते व्रत करण्याचा नुसता संकल्प केला. हे देवा, मला जर अपत्य झाले तर मी तुझी पूजा करीन. त्याप्रमाणे योग्य काळी लीलावती नावाची त्याची भार्या गर्भिणी राहिली आणि तिला योग्य वेळी एक कन्या रत्न झाले. तिचे ती कलावती चंद्राच्या कोरीप्रमाणे दिवसाने वाढू लागली. तरी सुद्धा त्या साधुवाण्याने नवस काही फेडला नाही. तो म्हणाला, आता हिचे लग्न झाल्यावर नवस फेडीन. तिथे त्याप्रमाणे लग्नही झाले. परंतु साधुवाण्याने आपला नवस काही फेडला नाही. तेव्हा पुढे तो साधुवाणी आपल्या दावयाला घेऊन एका दूरच्या देशात व्यापारासाठी गेला असा. त्या देवाने आपली माया दाखवली. तिथल्या राज्यातल्या खजिनाचा एका चोराने लुटमार करून तो पडत होता. त्या चोराला पकडणे त्या चोराने आपल्या पाठी सेवक जण धावत आहेत असे पाहून हे साधुवाणी आणि त्याचा धावी बसला होता. तिथे ते दागिने टाकून दिले. तेव्हा त्या चोराला सोडून त्यांनी त्या साधुवाण्याला आणि त्याच्या धावयाला पकडून बंधनागारात टाकले. त्या दुःखात तो पडला होता. इकडे काय झालं की कलावती ही दुःखीत अंतकरणाने आपले वडील आले नाहीत, आपले पतीही त्यांचाही काही समाचार नाही म्हणून गावात फिरत होती. एक दिवशी रात्री तिला घरी यायला उशीर झाला. तेव्हा तिच्या आईने विचारलं, अगं तुझ्या मनात तरी काय आहे? त्या मुलीने सांगितलं, आई, माझ्या हातून काही वाईट होईल असं तुला वाटलं तरी कसं? आज मी एका ब्राह्मणाच्या घरी गेले असताना तिथे मला एक पूजा चाललेली दिसली. त्या व्रताची मी माहिती विचारली तेव्हा त्या आईला आठवण झाली, अगं होय, तुझ्या वडिलांनी सुद्धा असंच एक व्रत बोललं होतं, परंतु त्याने केलं नाही म्हणून कदाचित हे दुःख त्यांना प्राप्त झालं असावं. चला आपण तशी पूजा करूया. त्यांनी तशी पूजा करतात सत्यनारायणाला दया आली आणि मग चंद्रसेन राजाच्या बंदीशाळेतून साधू आणण्याची आणि त्याच्या दाव्याची मुक्तता झाली. तरी पण त्याचे डोळे उघडले नाहीत आणि सत्यनारायण मुनीचे रूप घेऊन आला असता आपल्या नौकेत म्हणजे आपल्या जहाजात भरलेले जे द्रव्य होते त्याबद्दल त्याने विचारले असा. त्याने सांगितले, याच्यात पालापाचोळा भरलेला आहे. सत्यनारायण म्हणाला, ठीक आहे, तथा असतू. आणि खरोखर त्या द्रव्याचा पालापाचोळा झाला. पुन्हा त्याने त्यांची क्षमा मागितली, सत्यनारायणाचं व्रत करण्याचा निश्चय केला. तेव्हा ते सर्वजण त्यांना परत मिळाले. त्यानंतर ते आपल्या घरी परत गेले असताना त्यांनी आपण परत येतो शास्त्रेची माहिती देणारा दूत पाठवला. तिकडे कलावतीने पुन्हा एकदा सत्यनारायणाचं व्रत केले होतं. परंतु प्रसाद भक्षण न करता ती आपल्या पतीला भेटण्याकरता घाईघाईने बंदरावर गेली. तिथे गेली असताना एकदम बंदरावर ती नाव आणि जामात म्हणजे त्याचा दाबाई हे लुप्त झाले. तेव्हा सगळीकडे रडारड झाली. आकाशातून शेवट आकाशवाणी झाली, तिने प्रसाद भक्षण केला नाही म्हणून तिला हे दुःख प्राप्त झाले. हिने परत जाऊन प्रसाद घ्यावा म्हणजे तिची आणि तिच्या नवऱ्याची पुन्हा भेट होईल. त्याप्रमाणे तिने केलं आणि ते सगळे सुखी झाले. त्यानंतर आणखी एक अशी लहानशी गोष्ट आहे की अंगद्वज राजा नावाचा एक राजा होता. त्याने एकदा गवळी लोक सत्यनारायणाची पूजा करीत असताना त्यांनी दिलेला प्रसाद घेतला नाही आणि तो अभिमानाने परत गेला. तेव्हा त्याचे 100 मुलगे व धनधान्याची सर्व संपत्ती नाश पावली. हे सर्व सत्यनारायणाच्या अवकृपेने झाले असे त्याला वाटले. त्याने सत्यनारायणाची पूजा केली तेव्हा त्याचा पुन्हा सुखसमृद्धी प्राप्त झाली. अशा प्रकारे कलियुगात सत्यनारायणाची पूजा त्वरित फल देणारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही पूजा दर पौर्णिमेला शक्य तेवढी करावी. अशा प्रकारे हरे नमा ही सत्यनारायणाची पूजा समाप्त झाली. आता उत्तर पूजा म्हणजे देवाला पुन्हा गंध फुले तुळशी अक्षता हळदिंकू वाहा. त्यानंतर नेहमीप्रमाणे आरत्या म्हणा आणि मंत्रपुष्पांजली म्हणून देवाला फुले वाहा. सगळ्या आलेल्या लोकांना तीर्थप्रसाद द्यावा आणि शेवटी पहिल्या अंदा केल्याप्रमाणे दोनदा आचमन करावे म्हणजे ही पूजा पुरी झाली. आता विसर्जनाचा मंत्र. या अंतुदेवगणा सर्वे पूजाम आदाय पार्थिवीम इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय च। एक लक्षात ठेवा की बाळकृष्णाची किंवा शालिग्रामाची जी प्रतिमा आहे ती बाजूला काढून नंतरच हे मंत्रवलेली अक्षता या पूजा सहित टाका म्हणजे तिचे विसर्जन झाले।